सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, मी संतोष शेट्टी तुमचा कार्यकर्ता आहे. मी गेले 40 वर्षापासून तुमचं काम करत आलेले, ते सार्वजनिक काम असेल, सामाजिक काम असेल, शैक्षणिक काम असेल, सांस्कृतिक काम असेल, सर्व कामामध्ये मी भाग घेतलेले. आता 15 तारखेला येणारा महापालिका चुनावमध्ये मी 21 प्रभाग 10 मधून तुमच्या आशीर्वादाने उभा आहे. त्याच्यासाठी तुमचे अमूल्य मत 10 मध्ये पंजाच्या निशाणला बटन दाबून आम्हाला भरघोस मतानी विजय करतील असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.